करिंथकरास पहिले पत्र अध्याय 14. प्रीती हे तुमचे ध्येय असून द्या आणि आत्मिक दानांची विशेषता तुम्हा संदेश देता यावा याची मनापासून इच्छा बाळगा. ज्याला इतर भाषेमध्ये बोलण्याचे दान आहे तो खरे पाहता मनुष्याबरोबर बोलत नाही तर देवाबरोबर बोलतो, कारण तो काय बोलतो हे कोणालाही कळत नाही. पवित्र आत्म्याद्वारे तो गूढ गोष्टी बोलतो, परंतु जो संदेश देतो तो लोकांशी बोध, उन्नती व सांत्वन याविषयी बोलतो. ज्याला दुसऱ्या भाषेत बोलण्याचे दान आहे तो स्वतःचीच आत्मिक दृष्ट्या उन्नती करून घेतो, पण ज्याला संदेश देण्याचे दान आहे तो संपूर्ण मंडळीची उन्नती करतो. तुम्ही सर्वांनी अन्य भाषेत बोलावे, पण विशेषतः तुम्ही संदेश द्यावेत अशी माझी इच्छा आहे. कारण जो कोणी अन्य भाषेत बोलतो त्याच्यापेक्षा जो संदेश देतो तो मोठा आहे, यासाठी की मंडळीची उन्नती व्हावी. आता बंधूनो, जर मी तुमच्याकडे अन्य भाषा बोलण्यासाठी आलो तर तुमचा कसा फायदा होईल? तुमचा फायदा होण्यासाठी मी तुमच्याकडे प्रगटीकरण, दैवी ज्ञान, देवाकडून संदेश किंवा शिकवणूक आणायला नको का? हे निर्जीव वस्तू, उदाहरण बासरी, वीणा यासारखे आवाज काढण्यासारखे आहे. जर ते वाद्य ते निर्माण करीत असलेल्या वेगवेगळ्या आवाजातील फरक स्पष्ट करत नाही, तर एखाद्याला बासरीवर किंवा विणेवर कोणते संगीत वाजवले जात आहे ते कसे कळेल? आणि जर कर्णा अस्पष्ट आवाज काढील तर लढाईसाठी कोण तयार होईल? त्याचप्रमाणे सहज समजेल अशा भाषेतून बोलल्याशिवाय तुम्ही काय बोलला हे कोणाला कसे समजेल? कारण तुम्ही हवेत बोलल्यासारखे होईल. निसंशय जगात पुष्कळ प्रकारच्या भाषा आहेत व कोणतीही अर्थ विरत नाही. म्हणून जर मला भाषेचा अर्थ समजला नाही तर जो बोलत आहे त्याच्यासाठी मी विदेशी ठरेन व जो बोलणार आहे तो माझ्यासाठी विदेशी होईल. नक्की तेच तुम्हासही लागू पडते जर तुम्ही आध्यात्मिक दाने मिळवता म्हणून उत्सुक आहात तर मंडळीच्या उन्नतीसाठी, मंडळीला आध्यात्मिक मजबूती येण्यासाठी जोरदार प्रयत्न करा. म्हणून जो अन्य भाषेत बोलतो त्याने तो जे बोलला आहे त्याचा अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. कारण जर मी अन्य भाषेतून प्रार्थना केली तर माझा आत्माही प्रार्थना करतो पण माझी बुद्धी निष्फळ राहते. मग काय केले पाहिजे? मी माझ्या आत्म्याने प्रार्थना करीन पण त्याचप्रमाणे मी माझ्या बुद्धीनेही प्रार्थना करीन. कारण जर तू तुझ्या आत्म्याने देवाचे धन्यवाद करशील तर जो ऐकणारा सामान्य व्यक्ती तेथे बसला असेल तर तो तुझ्या उपकारस्तुतीच्या प्रार्थनेत आमेन कसे म्हणेल? कारण तू काय म्हणतोस ते त्यास कळत नाही. कारण तू उपकारस्तुती चांगली करतोस, खरे हे चांगले आहे, तरी त्याने दुसऱ्याची उन्नती होत नाही. मी देवाची उपकार मानतो कारण मी तुम्हा सर्वापेक्षा अधिक भाषा बोलतो, पण मी मंडळीत अन्य भाषेत 10,000 शब्द बोलण्यापेक्षा दुसऱ्यांनाही शिकवावे म्हणून मी माझ्या बुद्धीने 5 शब्द बोलावे हे मला बरे वाटते. बंधूनो, तुम्ही विचार करण्यात मुलासारखे असू नका. त्याऐवजी दुष्टतेच्या बाबतीत लहान बाळासारखे निरागस परंतु आपल्या विचारात प्रौढ व्हा. नियमशास्त्र म्हणते, इतर भाषा बोलणाऱ्याचा उपयोग करून व अन्य भाषेने मी या लोकाशी बोलेन तरी सुद्धा ते माझे ऐकणार नाहीत, हे असे प्रभू म्हणतो. म्हणून इतर भाषेमध्ये बोलण्याचे दान हे विश्वास ठेवणाऱ्यासाठी नसून अविश्वासणाऱ्यासाठी चिन्हा दाखल आहे. म्हणून जर संपूर्ण मंडळी एकत्र येते व प्रत्येक जण दुसऱ्या भाषेत बोलत असेल आणि जर एखादा बाहेरचा किंवा अविश्वासणारा आत आला तर तुम्ही वेडे आहात असे तो तुम्हाच म्हणणार नाही का? परंतु जर प्रत्येक जण संदेश देऊ लागला आणि जर अविश्वासणारा किंवा बाहेरचा आत आला तर सर्वजण जे बोलत असतील त्यामुळे त्या ऐकणाऱ्याला त्याच्या पापाची जाणीव होते. ते सर्व त्याचा न्याय करतात, त्याच्या अंतकरणातील गुप्पे ते माहीत होतात आणि मग तो पालता पडतो आणि देवाची उपासना करतो व म्हणतो, खरोखर देव तुमच्यामध्ये आहे, तुमच्या भेटीने मंडळीला मदत व्हावी. बंधूनो, मग काय, तुम्ही एकत्र जमता तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक जण कोणी स्तोत्र गाण्यास, कोणी शिक्षण देण्यास, कोणी प्रगटीकरण सांगण्यास, कोणी अन्य भाषेतून बोलण्यास, तर कोणी अर्थ सांगण्यास तयार असतो. सर्व काही मंडळीच्या उन्नतीसाठी असावे. जर कोणी अन्य भाषेत बोलणार असेल तर दोघांनी किंवा जास्तीत जास्त तिघांनी बोलावे. एकावेळी एकानेच बोलावे आणि एका व्यक्तीने त्या बोलण्याचा अर्थ सांगावा. जर मंडळीत अर्थ सांगणारा कोणी नसेल तर अन्य भाषा बोलणाऱ्याने सभेत गप्प बसावे, स्वतःशी व देवाशी बोलावे, दोघा किंवा तिघांनी संदेश द्यावा व इतरांनीही ते काय बोलतात याची परीक्षा करावी. बसलेल्यापैकी एखाद्या व्यक्तीला जर काही प्रगट झाले तर पहिल्या संदेश देणाऱ्याने गप्प बसावे. जर तुम्हा सर्वांना संदेश देता येत असेल तर एकावेळी एकानेच बोलावे, यासाठी की सर्वजण शिकतील, सर्वांना बोधपर मार्गदर्शन मिळेल. जे आत्मीय संदेष्ट्यांना प्रेरणा देतात ते त्या संदेष्ट्याच्या स्वाधीन असतात. कारण देव हा बेशिस्तपणा आणणारा नसून शांती आणणारा देव आहे. जशा सर्व मंडळ्या देवाच्या पवित्र लोकांच्या बनलेल्या असतात, स्त्रियांनी मंडळी शांत राहावी कारण त्यांना मंडळीत बोलण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. कारण नियमशास्त्र सुद्धा असेच म्हणते, त्यांना जर काही शिकायचे असेल तर त्यांनी स्वतःच्या पतीला घरी विचारावे कारण स्त्रीने मंडळीत बोलणे हे तिला लज्जास्पद आहे. देवाचे वचन तुम्हापासून निघाले आहे काय, किंवा ते फक्त तुमच्यापर्यंतच आले आहे काय? एखादा जर स्वतःला संदेष्ट समजत असेल किंवा जर तो आत्मिक मनुष्य असेल तर त्याने हे ओळखले पाहिजे की जे मी तुम्हास लिहित आहे ती परमेश्वराकडून देण्यात आलेली आज्ञा आहे. परंतु जर कोणी हे मानत नसेल तर न मानो. म्हणून माझ्या बंधूनो, संदेश देण्यासाठी उत्सुक असा, अन्य भाषेत बोलणाऱ्याला मना करू नका, तर सर्व गोष्टी योग्य रीतीने आणि व्यवस्थित असाव्यात.